प्रिय बंधु अनि भगिनीनो नमो बुधाई जय भीम. So very good to see so many of you back on the ship of the Dhamma.
आणि तुम्हा सर्वांना खूप मोठ्या संख्येने पुन्हा एकदा या धम्म नौकेवर येताना पाहून खूप आनंद झालेला आहे.
Many of you have been here for the previous two talks of this series.
तुमच्यापैकी अनेक लोक माझ्या श्रृंखलेच्या मागच्या दोन प्रवचनांसाठी सुद्धा होते.
And some of you are here for the first time.
आणि तुमच्यापैकी काही लोक आज कदाचित पहिल्यांदाच आले आहेत.
Welcome aboard.
आणि या नावेवर तुमचं स्वागत आहे.
So we are looking at Baba Saheb's last wishes to us.
आणि आपण बाबा साहेबांची जी शेवटची इच्छा होती आपल्याबद्दलची तिलाच आपण पाहत आहोत.
Especially as found in the last two passages of this great work, The Buddha and His Dhamma.
आणि बाबा साहेबांचं जे काही महान लेखन आहे त्या महान लेखन भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये जे शेवटचे दोन उतारे आहेत त्याला आपण पाहत आहोत.
And for the last two nights we've been looking at the four great bodhisattva vows that Baba Saheb put at the end of his work.
आणि मागच्या दोन रात्री आपण बोधिसत्वांची जी महान प्रतिज्ञा आहे त्या महान प्रतिज्ञा ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या ह्या लेखनाच्या शेवटी दिलेल्या आहेत त्यांना आपण पाहत आहोत.
And especially we've been looking at the first vow.
आणि विशेषतः आपण पहिली जी प्रतिज्ञा आहे तिला पाहत होतो.
Just to remind you, I'll read it again and Yashosagar will read it in Marathi.
तर तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी इंग्रजीमध्ये वाचेल आणि नंतर मराठी.
There are beings without limit. Let us take the vow to convey them all across.
प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असे ती भवसागर पार नेण्याची.
So we've been seeing what that means.
आणि याचा काय अर्थ होतो हे आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे.
And yesterday we saw that it's impossible for any one of us to convey everybody across.
आणि काल आपण हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःला एकट्याला या सगळ्या लोकांना पलीकडे पलीकडे नेणं शक्य नाही.
Even a great being like Baba Saheb, even a great being like the Buddha, couldn't convey everybody across.
आणि अगदी महान व्यक्तिमत्व मग बाबासाहेबांसारखं असो बुद्धासारखं असो ते सुद्धा एकटे सर्वांना सोबत पलीकडे घेऊन जाऊ शकलेले नाही.
No individual can carry everybody across.
कुठलाही एकटा व्यक्ती सगळ्यांना पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही.
Something more than the individual is needed.
आणि म्हणून एका व्यक्तीच्या पलीकडे जे काही आहे काहीतरी जास्तीचं आहे त्याची आवश्यकता आहे.
And I felt last night that something of that was present amongst us.
आणि मी काल एक प्रकारे हा अनुभव घेतला की अशा प्रकारची गोष्ट काल आपल्यामध्ये जण काही उपस्थित होती.
There's something quite strange about speaking in an audience like this.
आणि अशा प्रकारच्या श्रोत्यांमध्ये बोलणं काहीतरी थोडस वेगळं असतं.
Sometimes you feel as if it's not you speaking.
कधी कधी तुम्हाला असं वाटतं की जणू काही तुम्ही स्वतः बोलत नाही आहात.
You can't tell whether it's you speaking or everybody else drawing it out of you.
कधी कधी असं वाटतं की तुम्ही जणू काही बोलत नाही तर जणू काही तुमच्याकडूनच बोलून घेतलं जात आहे तुमच्याकडून काढून घेतलं जात आहे.
What's happening isn't just to do with the speaker or the translator.
जे काही घडतं आहे ते केवळ वक्त्याशी संबंधित नसतं किंवा भाषांतरकाराशी संबंधित नसतं.
It's something that comes from us all.
आणि अशी अशी गोष्ट असते की जणू काही ती आपल्या सर्वांमधून येत आहे.
Yes, it's my tongue that's wagging.
खरतर ही माझी जीभ आहे जी वळते आहे.
But without your ears, the sounds I make are empty.
परंतु तुमच्या कानांशिवाय जो काही मी ध्वनी करत आहे तो मोकळा असता शून्य असता.
Without Yashosagar's tongue, my tongue is empty.
आणि यशोसागरांच्या जीवेशिवाय सुद्धा माझी जी जीव आहे ती सुद्धा शून्य असते.
Something happens that's more than each of us as an individual.
आणि असं काही घडत होतं जे आपण एक व्यक्ती म्हणून जे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं.
इट्स नॉट सम गॉड ऑर सम स्पिरिट ऑर एनिथिंग लाईक दॅट.
ही गोष्ट कोणीतरी देवासारखी किंवा एखाद्या भूतासारखी आहे चेतनेसारखी आहे असं नाही.
इट्स एज इफ वी ऑल टुगेदर शेअर अ कॉमन स्टेट ऑफ माइंड.
खरं तर ही गोष्ट अशी आहे की जणू काही एक सामायिक जे मन आहे तेच आपलं एक प्रकारे आपला सगळ्यांचं ते सामायिक मन असण्यासारखी ती बाब आहे.
जस्ट फॉर अ लिटल व्हाइल लास्ट नाईट आई एक्सपीरियन्स्ड दॅट अमंगस्ट अस.
आणि कालच्या संध्याकाळी थोड्या वेळासाठी आपल्या सर्वांमध्ये जणू काही त्या गोष्टीचा मी अनुभव घेतला.
जस्ट फॉर अ लिटल व्हाइल आई लेफ्ट माय सेल्फ बिहाइंड.
अगदी थोड्या क्षणासाठी मी माझ्या स्वतःलाच मागे टाकलं.
अँड आय फेल्ट दॅट मेनी ऑफ यू लेफ्ट युअर सेल्फ बिहाइंड. So we shared together in a state of mind that was more than any of us as individuals. I think you know what I mean. Just for a little while, we leave ourselves behind. You know, here I am speaking to you. At the back of my mind, I'm thinking, how do I look? Is my hair okay? Oh, I didn't iron my shirt. Can they notice that my shirt is rumpled? I'm thinking, oh, do they like my talk? Do they realize what a good speaker I am? Do they like it? Are they responding? That inevitably happens once I gets in the way. But just for a little while, that goes. And when it goes for me, it goes for you. You stop thinking about yourself. As I stop thinking about myself. And we share together in a common state of mind. It's that state of mind that can carry everybody across. I cannot carry everybody across. As long as I'm thinking about me, I can't help anybody. When I forget myself, I can help. That's what Baba Sahib means in that first vow. Let us take the vow to carry everybody across. We carry everybody across by leaving ourselves behind. We call upon this state of mind that is not mine, but it's not mine either. That's what Baba Sahib was in touch with. That's what he brought to life in India. That's what's carried you to this point. Baba Sahib brought a state of mind into India that is carrying people across. So our first vow is to contribute to that state. In the Buddhist tradition, this state of mind is known as bodhicitta. It's a state of mind that is not based on I. Again, it's not anybody else's mind, it's not some god or spirit or anything like that. But it's a state of mind in which you're no longer thinking I. A state of mind in which you're just responding to the needs of those around you. That's what carries everybody across. It's bodhicitta that carries everybody across. It's not, as I say, anybody else's mind.
जसं मी म्हणालो की हे काही दुसऱ्या कोणाचं तरी मन नाहीये.
बट इट्स नॉट माय माइंड ईदर.
परंतु ते माझं मन सुद्धा नाहीये.
इट्स समथिंग मोर देन मी अराइजिंग विद इन मी.
माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं असं ते आहे जे माझ्यामध्येच निर्माण होत आहे, उत्पन्न होत आहे.
एंड बाबा साहेब एक्झेम्प्लिफाइड दॅट टू अ व्हेरी हाय डिग्री.
बाबासाहेबांनी या गोष्टीचं एक प्रकार ह्या बाबीचं फार मोठं उदाहरण दिलेलं आहे.
जस्ट सिटिंग हियर आय एम सीइंग माय फ्रेंड धम्ममित्र टिबोर सिटिंग हियर.
आता माझे मित्र धम्ममित्र टिबोर इथे बसलेले आहे.
ही इज फ्रॉम हंगरी.
ते हंगरी वरून आलेले आहे.
ही इज द हेड मास्टर ऑफ द डॉक्टर बाबासाहेब हाय स्कूल इन हंगरी. इन हंगरी.
हंगेरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे ते मुख्याध्यापक आहेत.
दॅट्स नॉट इन बॉम्बे ऑर नागपूर ऑर इवन दिल्ली.
आता हे हंगेरी जे आहे ते काही नागपूर मुंबई किंवा दिल्लीमध्ये सुद्धा नाहीये.
इट्स थाउजंड्स ऑफ माइल्स फ्रॉम इंडिया.
भारतापासून हजारो मैल ते दूर आहे.
बट दॅट स्टेट ऑफ माइंड दॅट बाबासाहेब ब्रॉट इन टू एक्झिस्टन्स इज लिफ्टिंग पीपल अप इन हंगरी.
आणि बाबासाहेबांच्या ह्या मानसिक अवस्थेने जणू काही हंगेरीमधल्या लोकांना सुद्धा वर उचललेला आहे, त्यांना सुद्धा वर आणलेला आहे.
बिकॉज ऑफ बाबासाहेब दे हॅव दी इन्स्पिरेशन टू चेंज द लाइव्स ऑफ व्हेरी पुअर अँड मार्जिनलाइज्ड पीपल इन हंगरी.
आणि बाबासाहेबांच्या ह्या प्रेरणेमुळे अतिशय गरीब असणाऱ्या आणि अतिशय दाबल्या गेलेल्या लोकांना जणू काही वर उचलण्याची त्यांना प्रेरणा मिळालेली आहे.
दॅट्स व्हॉट कॅरीज पीपल अक्रॉस.
आणि हीच गोष्ट लोकांना पहिली घेऊन जात असते.
अँड आवर फ्रेंड्स इन हंगरी दे पार्टिसिपेट इन दिस स्टेट ऑफ माइंड दॅट इज मोर देन आय.
आणि माझे जे मित्र आहेत हंगेरीमध्ये ते एक प्रकारे अशा प्रकारच्या मनामध्ये सहभागी होत आहेत जे मन मी पेक्षा कितीतरी वेगळं आहे पलीकडे.
सो व्हेन यू टेक दॅट फर्स्ट वाव यू आर वाउइंग टू गिव युअरसेल्फ टू दॅट स्टेट ऑफ माइंड.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही ही पहिली प्रतिज्ञा घेता तेव्हा तुम्ही अशा प्रकारची स्वतःला अशा प्रकारच्या मनासाठी समर्पित करता जे स्टेट ऑफ माइंड
टू गिव्ह युअरसेल्फ टू दॅट स्टेट ऑफ माइंड.
तर तुम्ही स्वतःला अशा प्रकारच्या मानसिक अवस्थेसाठी अशा प्रकारच्या मनासाठी देऊन टाकण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होता.
सो दॅट स्टेट ऑफ माइंड थ्रू अस कॅरीज पीपल अक्रॉस.
आणि हे अशा प्रकारची मानसिक अवस्था आपल्या माध्यमातून लोकांना मग पैगिरी घेऊन जाते.
दॅट्स द फर्स्ट वाव.
आणि हीच पहिली प्रतिज्ञा आहे.
इन अ वे दॅट इज द वाव.
असं म्हणू शकतो की ही एकमेव प्रतिज्ञा आहे.
दॅट इज द बेसिक बोधिसत्व वाव.
तुम्ही असं पण म्हणू शकता की हे मूलभूत बोधिसत्व प्रतिज्ञा आहे.
आणि इट्स सो सिग्निफिकंट दॅट बाबासाहेब पुट दॅट राइट एट द एंड ऑफ हिज ग्रेट वर्क.
आणि ही फारच महत्वपूर्ण गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या ह्या लिखाणामध्ये सर्वात शेवटी त्यांनी ही गोष्ट ठेवलेली आहे.
बट देयर आर अनदर थ्री वाव्स सो आय हॅव टू टॉक अबाउट देम.
परंतु आणखी तीन प्रतिज्ञा आहेत आणि त्याच्याबद्दल सुद्धा मला बोललं पाहिजे.
बट अनलेस वी हॅव अंडरस्टूड दॅट फर्स्ट वाव वी कांट अंडरस्टँड द अदर्स.
आणि जोपर्यंत आपण पहिली प्रतिज्ञा समजून घेत नाही तोपर्यंत इतर प्रतिज्ञा आपण समजू शकत नाही.
सो लेट्स लुक एट दोज.
आणि त्यांना आता आपण पाहूया.
द फर्स्ट द सेकंड वन इज देयर आर डिप्रॅव्हिटीज इन अस विदाउट नंबर. लेट अस टेक द वाव टू एक्सटिंग्विश देम ऑल.
दुसरी प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा आपण करूया आपणास दोष असंख्य ते नष्ट करण्याची.
सो येस बाबासाहेब युजेस द वर्ड डिप्रॅव्हिटी.
बाबासाहेबांनी इथे आपल्यामध्ये दोष आहेत असा शब्द वापरलेला आहे.
बट व्हॉट डज दॅट मीन.
मग याचा अर्थ काय आहे.
इट्स अ ट्रान्सलेशन ऑफ द संस्कृत वर्ड क्लेश अँड द पाली वर्ड किलेश.
आणि ह्या शब्दाचा जो संस्कृत अर्थ आहे त्याचं हे भाषांतर आहे. जो संस्कृत शब्द आहे तो क्लेश आहे आणि पाली शब्द आहे किलेश.
सो व्हॉट इज अ क्लेश.
मग क्लेश काय.
अ क्लेश इज अ स्टेट ऑफ माइंड दॅट कॉजेस हार्म.
तर क्लेश अशा प्रकारची मानसिक अवस्था आहे ज्याच्यामधून इजा होते, त्रास होतो.
इट कॉजेस हार्म टू अदर्स.
ज्याच्यातून इतरांना इजा होते.
इट कॉजेस हार्म टू यू.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा इजा होते.
व्हेन यू हॅव दीज स्टेट्स ऑफ माइंड यू ऍक्ट इन वेज दॅट आर हार्मफुल टू अदर्स.
जेव्हा अशा प्रकारची मानसिक अवस्था असते तेव्हा तुम्ही अशा प्रकारे वागता ज्याच्यातून इतरांना त्रास होतो, इतरांना इजा पोहोचतो.
अँड दे आर हार्मफुल टू यू.
आणि ते तुम्हाला सुद्धा त्रासदायक असतात, इजा पोहोचवतात.
दे पॉइजन्स यू कुड से.
त्यांना तुम्ही विष सुद्धा म्हणू शकता.
दे पॉइजन युअर माइंड.
ते एक प्रकारे तुमच्या मनाला विषयुक्त करतात.
बट क्लेश मीन्स नॉट मेरली हार्मफुल, इट ऑल्सो मीन्स डिस्टर्बिंग पेनफुल.
आणि क्लेशाचा केवळ त्रास असाच अर्थ होत नाही तर ते एक प्रकारे तुमचं विचलन असतं, तुम्हाला ते विचलित करतात.
दिस डिस्टर्बन्स painful.
These
states of mind cause you a lot of disturbance, internal disturbance. You feel very, very uncomfortable with them. Often you don't notice because you're so used to them. Because you're living with them all the time, you don't notice you've got them. So it's these kleshas that cause all the harm.
आणि हे क्लेश आहेत की ज्याच्यामुळे सर्व प्रकारची इजा निर्माण होत असते, त्रास निर्माण होत असते.
It's these kleshas that get in the way of bodhicitta.
आणि हे ते क्लेश आहेत जे बोधिचित्ताच्या मार्गाच्या आड येतात.
They stand in the way of us giving ourselves up to the benefit of all.
आणि हे तुम्ही काही आपल्याला इतरांच्या कल्याणासाठी स्वतःला देऊन टाकण्याच्या मार्गाच्या मध्ये येत असतात.
These kleshas are I.
आणि हे क्लेश म्हणजेच मी आहे.
That's what they basically are. So there are many, many lists of kleshas. In all the different abhidhammas of the Buddhist tradition, there's so many lists of kleshas. And I could give you a whole series of talks on kleshas. But it's not a very pleasant subject. But still we need to know about them. We need to know our enemy. The enemy within. You remember the Buddha said, better than a thousand conquests a thousand times over an enemy is the conquest over yourself.
आणि बुद्ध म्हणाले की एखाद्या वैऱ्यावर विजय मिळवलेल्या विजयापेक्षा कितीतरी मोठा विजय हा आत्मविजय आहे, हजारो वेळा मोठा हा आत्मविजय आहे.
इफ यू कॅन कॉन्कर द क्लेशेस इन युअरसेल्फ दॅट इज रियल विक्टरी.
आणि जर तुमच्या आतमधल्या क्लेशांवर जर विजय मिळवला तुम्ही तर तो खऱ्या अर्थाने विजय आहे.
दॅट इज रिअली डम विजय.
त्याला खऱ्या अर्थाने धम्म विजय म्हणतात.
दॅट्स व्हॉट सम्राट अशोक saw at Kalinga. He saw that really it's not a question of conquering more and more countries. Like the British used to do. Now the Indians are conquering Britain. They own all our industry now.
आणि आमचा जो उद्योग आहे आता त्यांनी तो विकत घेतलेला.
But that's not the real conquest.
खरं तर याला खऱ्या अर्थाने आपण विजय म्हणू शकत नाही.
The conquest is yourself.
परंतु आत्मविजय हा खऱ्या अर्थाने विजय आहे.
Conquest of the kleshas inside yourself.
तुमच्या आतमध्ये असणारे जे क्लेश आहे त्यांचा विजय आहे.
So I'm just going to mention some kleshas.
आणि म्हणून काही क्लेशांचं मी वर्णन करणार.
And just say a little bit about how we conquer them.
आणि त्यांना कसं आपण जिंकायचं ह्याच्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे.
Actually it's a very large topic and I can only sketch in the outline.
खरं तर हा फारच मोठा विषय आहे, आता केवळ मी त्याचं रेखांकन करू शकतो.
Especially as I've got two more vows to deal with.
खरं तर मला आणखी दोन प्रतिज्ञा पूर्ण करायच्या आहेत.
Because tomorrow night I want to deal with that vow, that prayer to be reborn in the land of the Buddha.
कारण उद्या जी आहे ती मी ती जी प्रतिज्ञा आहे ती आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये बुद्धाच्या प्रदेशामध्ये पुन्हा जन्म घेण्याची प्रतिज्ञा.
So the first and most basic of the kleshas is ignorance, moha.
आणि सगळ्यात मूलभूत जो क्लेश आहे तो आहे मोह,
अविद्या.
अविद्या.
The basic problem is we don't really understand this life.
अगदी मूलभूत जर समस्या काय असेल तर आपण ह्या जीवनाला समजून घेत नाही.
The Buddha says, well, we know so much about so many things, but we don't know the most important things.
बुद्ध असं म्हणतात की कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असतात, परंतु जी मूलभूत गोष्ट आहे ती आपल्याला माहीत असत नाही.
Especially we don't know that everything is impermanent.
विशेषतः आपल्याला हे माहीत नाही की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
We don't know that we are impermanent.
आपल्याला हे माहित नाही की आपण अनित्य आहोत.
We don't know that everything else around us is impermanent.
आपल्या अवतीभोवती जे काही आहे ते अनित्य आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही.
As I said yesterday, we're surprised when people die.
कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं, जसं मी काल म्हणालो की लोक जेव्हा मरतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं.
But whatever is born must die.
जे काही जन्माला आलेलं आहे ते मेलंच पाहिजे.
Whatever arises must pass away.
जे काही निर्माण होतं ते गेलं संपलंच पाहिजे.
So the Buddha says we're confused about that.
आणि बुद्धा असं म्हणतात की याच्याबद्दलच आपण संभ्रमित असतो, गोंधळलेलो असतो.
Of course, if I say everything's impermanent, you say yes, 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 ho, ho, ho.
आणि जेव्हा मी असं म्हणतो की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, तेव्हा तुम्ही हो 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 म्हणता.
हो, एव्हरीथिंग इज इम्परमनंट.
हो, सगळं काही अनित्य आहे.
बरोबर, बिलकुल, etc., etc. We know it.
आपल्याला माहिती आहे.
But we don't really know it.
परंतु खरंच आपल्याला ते माहित नाही.
We act as if things were permanent.
आपण अशा प्रकारे वागतो की जणू काही गोष्टी नित्य आहेत.
Then we think there's some sort of permanent I in here.
आणि त्यानंतर मग आपण असा विचार करतो की आपल्या आतमध्ये कुठेतरी पक्का मी आहे.
The real me.
खरा मी आहे.
My Atma.
माझा आत्मा.
As the Rig Veda says, this little Atman, the size of my thumb that lives in my heart.
ऋग्वेद असं म्हणतो की एक माझ्या अंगठ्या एवढा एक आत्मा माझ्या आतमध्ये राहतो.
It's not the Rig Veda, but one of the Vedas, yeah.
ऋग्वेद नाही आहे, कुठला तरी वेद आहे.
And when I die, it jumps out and it finds a new body.
आणि म्हणून जेव्हा मी मरे तेव्हा तो तुम दिशी उडी मारून बाहेर येतो आणि दुसरं शरीर शोधतो.
Just like changing a car.
जसं एखादी कार बदलतो आपण त्याच्यासारखं.
But the same rider, different car.
चालवणारा एकच असतो परंतु दुसरी कार.
It's not like that.
परंतु हे असं असत नाही.
We're changing all the time.
आपण प्रत्येक वेळी बदलत असतो.
All the way through our lives we're changing.
अगदी जीवनात सातत्याने आपण बदलत असतो.
So we don't know these basic facts of existence.
अस्तित्वाच्या हा मूलभूत ज्या काही वास्तविकता आहेत त्या आपण समजत नाही.
We think there are gods out there.
आपण असा विचार करतो की देव तिथे आहेत.
That are permanent and real.
आपण असा विचार करतो की ते देव जे आहेत ते नित्य आहेत आणि खरे आहेत.
But you can't find anything anywhere that is permanent.
परंतु तुम्हाला कुठेच आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये न बदलणारी गोष्ट कायमची गोष्ट मिळत नाही, सांगू शकत नाही.
So the Buddha says this is our fundamental mistake.
आणि बुद्ध याला म्हणतात की ही मूलभूत अशी आपली चूक आहे.
This is the fundamental klesha that we carry within us.
आणि हा मूलभूत क्लेश आहे जो आपण आतमध्ये घेऊन चाललेलो असतो.
We don't see the facts of existence.
अस्तित्वाच्या ज्या काही वास्तविकता आहेत त्यांना आपण पाहत नाही.
We know them intellectually if we're good Buddhists.
जर आपण चांगले बौद्ध असू तर ह्या केवळ आपल्याला बौद्धिकतेने माहीत असतात.
But in practice we don't know them.
परंतु आचरणात व्यवहारात मात्र ते आपल्याला माहीत असत नाही.
We don't behave as if things were impermanent.
आणि आपण गोष्टी अनित्य आहेत या स्वरूपात सुद्धा वागत नाही.
And especially we believe there's an I in here that is real and permanent.
आणि विशेषतः यावर आपण विश्वास ठेवतो की जो मी इथे आहे तो पक्का आहे आणि न बदलणार आहे असं आपण समजतो.
And because of that, the next klesha arises.
आणि याच्यामुळेच पुढचा क्लेश जो आहे तो निर्माण होतो.
That klesha is craving.
आणि तो क्लेश जो आहे तो तृष्णा.
Because we see things that we think will make us substantial.
आणि आपण
We see things that we think will make us solid.
आणि आपण असा विचार करतो की गोष्टी ज्या आहेत त्या मला एक प्रकारे मजबूत बनवतील असं आपण विचार करतो.
We think that if we have a new car or a bigger TV that we will be really happy.
आणि मग असा विचार करतो की मोठी कार असेल, मोठा टीव्ही असेल तर आपण निश्चितच आनंदी होऊ, सुखी होऊ.
Of course we are for a little while.
निश्चितच थोड्या वेळासाठी आपण आनंदी होतो.
But when the people next door they get a bigger TV then you feel discontented.
परंतु जेव्हा तुमच्या शेजाऱ्याकडे तुमच्यापेक्षा मोठा टीव्ही येतो तेव्हा मात्र तुम्ही असंतुष्ट होता.
But we think that by having things we can make ourselves secure.
आपल्याला असं वाटतं की गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर आपण सुरक्षित होऊ.
So we crave.
आणि त्यामुळे आपण तृष्णा करतो, लोभ करतो.
And we think in that way that we'll make ourselves permanent.
आणि आपण त्याच्यातून असा विचार करतो की आपण स्वतःला अगदी पक्क बनू, नित्य बनू.
Then the third of the kleshas is hatred.
तिसरा जो क्लेश आहे तो द्वेष आहे.
We see some things as threatening.
आपण असं पाहतो की कोणतीतरी गोष्ट एक प्रकारे आपल्याला भयभीत करत आहे.
We think they're going to take away our identity.
आपल्याला असं वाटतं की ते जणू काही आपलं अस्तित्व जे आहे ते घेऊन जाणार.
So we try to destroy them.
आणि मग त्या गोष्टींना आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
We try to exclude them.
आपण त्यांना वगळण्याचा प्रयत्न करतो.
We try to make ourselves safe by creating a sort of wall with guns pointing out. We reach out, we pull things in that we think will make it more strong. That's craving. And we push away whatever we think will threaten us. You can say these three are the basic kleshas. Ignorance, especially ignorance about the facts of existence. Craving and hatred. But something else follows on from that. We each of us think we are number one. Who's the most important person in this room? Well, me, of course.
Me, Nishitas.
No, me, not you. Me. We all think that. We think we're special. We think the sun revolves around us.
No?
You remember Copernicus discovered that the earth went round the sun. But there's a much, and he called that the revolution, that the astronomical revolution. Astronomical. But there's another revolution that has to take place. We have to realize that everything does not revolve around us. So that is that the fourth or the fifth? The fourth klesha is mana, pride. Now it's odd, pride doesn't always show the form of arrogance. It can also take the form of being very humble. I'm very, very weak, I'm very small. But that's just another form of pride. It's pride the wrong way up, if you see what I mean. You put yourself down.
Right?
That's very common amongst people.
Right?
So we think of ourselves especially, either especially high or especially low. And we're always comparing ourselves with other people. We're always comparing. I'm the best speaker in the room, no doubt. We automatically start comparing ourselves, huh? Oh, I'm listening so well. I understand everything he's saying. Not like her sitting next to me or him sitting next to me. We always compare it. So this gets in the way of bodhicitta. This stops us from giving ourselves to this great current that can carry all beings across. Then of course there's views, drishti. Lots and lots of ideas we have. Of course we see very obvious ones around us in India. If I make the right offering to the right God, I will get a son.
योग्य पद्धतीचं देणं जर आपण दिलं तर आपल्याला पुत्र लाभ होईल.
That would be a big miracle if I had a son, but that's
मला जर पुत्र झाला तर फारच मोठी जादू होईल.
You'd have to be a very big god to make that happen.
आणि जर मला जर तसं घडून आणायचं असेल तर मोठा देव पाहिजे त्याच्यासाठी तसं घडून आणण्यासाठी.
People believe that there are forces out there that if you make the right offering to them, they can give you an exam, they can give you a child, they can give you success.
तर लोकांना जर काय असं वाटतं की अशा प्रकारची कुठली तरी शक्ती आहे जिथे जर तुम्ही योग्य प्रकारचं दान दिलं तर निश्चितच तुम्हाला परीक्षा पास होता येईल, तुम्हाला पुत्र प्राप्त होईल, जे काही आहे ते तुम्हाला प्राप्त होईल.
And how many good Buddhists actually believe that?
आणि किती चांगले बौद्ध सुद्धा याच्यावर विश्वास ठेवतात.
When I used to go and visit people's houses, I'd sometimes go and look in the kitchen.
कधी कधी मी लोकांच्या घरी जात असायचो आणि गेल्यानंतर त्यांच्या किचन मध्ये खास करून जायचो बघायचो.
Out the front, बाबासाहेब and the Buddha.
आणि अगदी पहिल्या खोलीमध्ये बाबासाहेब आणि बुद्ध असायचे.
नमो बुद्धाय जय भीम. At the back, some animal headed being with elephant head, I don't know who.
अशा प्रकारचा एक माणूस की ज्याचा चेहरा आहे डॉक्टर जे आहे ते हत्ती सारखा आहे मला माहित नाही तो कोण आहे.
I remember once going to somebody's house and I saw there were bear patches on the wall.
Bear patches.
Yes.
तर एका घरी मी गेलो तर मला त्याच्या याच्यावर पंजे दिसले असे घरावर.
So that's interesting. I wonder what was there. And then I found beside my chair underneath the newspaper a pile of gods.
आणि मग माझ्या बाजूला जणू काही पेपरच्या खाली खूप सारा देवांचा ढीग पडलेला होता.
So even though we think we're good Buddhists, we still think, we believe that we can get salvation from these figures.
आणि जरी बौद्ध असलो चांगले बौद्ध म्हणून असलो तरी देखील आपल्याला याच्यावर विश्वास असतो की अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वातून व्यक्तिरेखेतून जणू काही आपल्याला मुक्ती मिळेल.
We're Buddhists on the outside, but something else inside.
आपण बाहेरून बौद्ध आहोत परंतु आतून काहीतरी वेगळे आहोत.
I find it very funny when sometimes my Buddhist friends say, oh my god.
आणि कधी कधी मला हे फार विचित्र मजेदार वाटतं जेव्हा माझे अगदी मित्र जे आहेत बौद्ध मित्र जे आहेत हे देव अरे देवा असं म्हणतात ते.
अरे देवा, yeah. Well, so that means we've got views still.
याचा अर्थ असा होतो की आपल्या काही दृष्टी आहेत.
Oh, we have other views, huh?
इतरही काही आपल्या दृष्टी असतात.
I can't help it, it's not my responsibility.
मी काय करू शकत नाही ही काही माझी जबाबदारी नाही.
You know my favorite one.
तुम्हाला माझा प्रसिद्ध डायलॉग माहिती आहे.
उच्च वा
तुम्ही काय करू शकतो.
No, it's your tala.
हा हा यस माझा प्रसिद्ध जो डायलॉग आहे तो आहे की मला उशीर झाला.
Lateness happened to me.
मला उशीर झाला.
But lateness didn't happen to you. You were late. You were late.
खरं तर तुम्हाला उशीर झालेला नाहीये, तुम्ही उशिरा आला.
Or sometimes people just say to me, I'm sorry, I could not get here on time.
कधी कधी लोक असं म्हणतात की माफ करा मी इथे वेळेवर येऊ शकलो नाही.
So I say, no, you didn't get here on time.
मग त्यावेळी मी म्हणतो की तुम्ही इथे वेळेवर आला नाही.
Because you didn't leave early enough.
कारण तुम्ही लवकर लवकर निघाला नाही.
सो वी डोंट टेक रिस्पॉन्सिबिलिटी.
आपण जबाबदारी घेत नाही.
वी हैव गॉट आयडियाज दैट स्टॉप अस फ्रॉम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी.
आपल्या अशा काही कल्पना आहेत की ज्या आपल्याला जबाबदारी घेण्यापासून थांबवतात.
वी स्टिल थिंक दैट इट्स नॉट इन आवर हँड्स. मी काय करू शकतो.
आजही आपल्याला असं वाटतं की गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. व्हॉट आय कॅन डू.
Very good. I'm helpless.
Me agdi kaam chala.
He doesn't know how to say
it. Hakbal hai.
We think it's not our responsibility. We can't do anything. We're just little men.
मी जबाबदारी घेऊ शकत नाही, मी काही करू शकत नाही, मी फार छोटा व्यक्ती आहे.
वी डोंट रिअलाइज वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर ओन माइंड.
आपण ही गोष्ट आपल्याला समजत नाही की आपण आपल्या मनासाठी जबाबदार आहोत.
वी हॅव ऑल सॉर्ट्स ऑफ व्ह्यूज, ऑल सॉर्ट्स ऑफ आयडियाज दॅट प्रिव्हेंट अस फ्रॉम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी.
खूप साऱ्या दृष्टी आपल्या अशा असतात, खूप साऱ्या कल्पना अशा असतात की ज्या आपल्याला जबाबदारी घेण्यापासून दूर ठेवतात.
And we give that responsibility to God or somebody else.
आणि मग ही जी जबाबदारी आहे तर आपण देवाला देतो किंवा इतर कुणाला तरी देऊन.
And we've got ideas that support that.
आणि त्याला मदत करणारे अजून काही आपल्या काही कल्पना असतात.
So that's the fifth of the kleshas.
आणि हा पाचवा क्लेश आहे.
The sixth klesha is just confusion.
आणि सहावा जो क्लेश आहे तो एक प्रकारे संभ्रम आहे.
We just don't really think clearly at all.
आपण एका अर्थाने स्पष्टपणे विचारच करत नाही.
We just wander around without really knowing what we're doing.
आपण काय करतो आहोत हे न समजता आपण इकडे तिकडे फिरत असतो.
We're in a permanent state of unclarity.
आपण सातत्याने अस्पष्टतेच्या अवस्थेत असतो.
And we refuse to face the facts of life.
आणि जीवनाच्या ज्या काही वास्तविकता आहे त्यांना सामोरं जाणं आपण टाळतो.
So these are the six basic kleshas.
आणि हे सहा मूलभूत क्लेश आहेत.
And they get in the way of this bodhicitta.
आणि हे जणू काही बोधिचित्ताच्या आड येत असतात.
They get in the way of what will help us to carry everybody across.
खरं तर इतरांना पलीकडे नेण्यासाठी जी गोष्ट आपल्याला मदत करू शकते त्या मदतीच्या आडच ते येत असतात.
So we have to work to get rid of them.
आणि म्हणूनच ह्या गोष्टींवर काम करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना काढून टाकण्यासाठी काम करणं गरजेचं.
So much I can say about that.
याच्याविषयी खूप काही मी बोलू शकतो.
But we have to work to get rid of them.
परंतु त्यांना काढून टाकण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल.
And that leads us on to the third vow.
आणि मग ही गोष्ट आपल्याला तिसऱ्या प्रतिज्ञेकडे घेऊन येते.
हाउ डू वी गेट रिड ऑफ देम?
मग यांना यांच्यावर आपण काम कसं करायचं यांना कसं काढून टाकायचं?
वी गेट रिड ऑफ देम बाय प्रॅक्टिसिंग द धम्म.
यांना आपण धम्माचं आचरण करून काढून टाकू शकतो.
थ्रू प्रॅक्टिसिंग द धम्म वी गेट रिड ऑफ दोज क्लेशस दॅट स्टँड इन द वे ऑफ बोधिचित्ता.
आणि बोधिचित्ताच्या आड येणाऱ्या क्लेशांना आपण धम्माच्या आचरणाच्या माध्यमातून काढून टाकू शकतो.
सो द वाव गोज लाइक दिस. There are truths without end. Let us take the vow to comprehend them all.
प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची.
Actually, usually the instead of truth you have dhamma.
असं म्हटलं जातं की सत्यामध्ये धम्म आहे.
In the vows as they're taken in the Far East, they say there are dhammas without end. I take the vow to master them all.
आणि जेव्हा ही प्रतिज्ञा जी आहे पूर्वोत्तर देशांमध्ये घेतली जातो पूर्वेकडच्या देशांमध्ये घेतली जाते तेव्हा ते असं घेतात की अनंत धम्म आहे आणि त्यांना समजून घेण्याची आकलन करण्याची ही प्रतिज्ञा घेतो.
When you practice the dhamma you get rid of the kleshas.
आणि जेव्हा तुम्ही धम्माचं आचरण करता तेव्हा तुम्ही क्लेशांवर मात करता.
When you get rid of the kleshas bodhicitta can flow through you.
आणि जेव्हा तुम्ही क्लेशांवर मात करता तेव्हा तुमच्या माध्यमातून बोधिचित्त प्रवाहित होतं.
Then you can contribute to carrying everybody across.
आणि त्यानंतरच तुम्ही सगळ्यांना पलीकडे नेण्यासाठी आपलं योगदान देऊ शकता.
Well, what does practicing the dhamma mean?
मग धम्माचं आचरण करणं म्हणजे काय?
Well, if you want to know, please come to the Mahavihara or the Daehu Road Center, the Pimpri Center, Yaroda Center, wherever.
आणि जर धम्माचं आचरण कसं करायचं हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर दापोलीत या, देहूरोडला जा, पिंपरीला जा, कॅम्पला जा, येरवड्याला जा.
But of course there are other Buddhist groups too.
आणि इतर जे बौद्ध ग्रुप आहेत समूह आहेत त्यांच्याकडे सुद्धा जा.
There's Mr. Goenkaji.
Fine,
I don't mind, as long as you practice the Dhamma. Then you will get rid of those kleshas. But if you're to practice the Dhamma, you need to focus.
परंतु धम्माचं आचरण करायचं असेल तर तुम्हाला केंद्रित होण्याची आवश्यकता.
यू कॅन्ट हॅव अ लिटल बिट हिअर अ लिटल बिट देअर.
तुम्हाला थोडंसं इकडं थोडंसं तिकडं करण्याची तुम्ही करू शकत नाही.
यू नीड टू डेडिकेट युअरसेल्फ.
तुम्हाला स्वतःला समर्पित करण्याची आवश्यकता.
यू इमॅजिन यू वॉन्ट सम वॉटर.
कल्पना करा की तुम्हाला काही पाणी पाहिजे.
अँड यू आर लिव्हिंग इन अ व्हिलेज अँड यू गॉट वेल्स.
आणि तुम्ही खेड्यात राहत आहात आणि विहिरी आहे.
यू नो इफ यू वॉन्ट टू गेट वॉटर आउट ऑफ द वेल यू गॉट टू ड्रॉप द बकेट down to the bottom of the well.
आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची जी बादली आहे ती पाण्याच्या अगदी तळाशी तुम्हाला टाकावी लागेल.
You got to drop it down the bottom of one well.
आणि एकाच विहिरीच्या तळाशी ते बकेट बादली तुम्हाला टाकावी लागेल.
Dropping it halfway down 50 wells will not get any water.
आणि 50 विहिरीमध्ये केवळ बादली अर्धवटच टाकणं कुठल्याही प्रकारचं पाणी तुम्हाला देणार नाही.
So you need to drop your bucket all the way down one well.
आणि म्हणूनच एकाच विहिरीमध्ये पूर्णपणे खोलपर्यंत तुम्हाला तुमचं बादली जी आहे ती टाकावी लागते.
द वॉटर इज द सेम. द वॉटर इज द सेम एट द बॉटम ऑफ एव्हरी वेल.
आणि प्रत्येक विहिरीच्या खाली तळाला जे पाणी आहे ते
whether you use the Triratna well or going to Jesus well or whatever. But if you're going to practice the Dhamma with Goenkaji, practice with Goenkaji. If you're going to practice the Dhamma with us, practice it with us. They don't always easily mix together. We're not criticizing anybody else. We're saying, if you want to practice with us, practice with us. I think Goenkaji has done a wonderful work in India. But the approach is somewhat different to us. The water is the same in the end. But the way down the well is slightly different. So if you want to practice the Dhamma, practice it all the way. Find a teacher in whom you have confidence. Practice the Buddha's teaching as he or she presents it. Because the function of a teacher is to translate the Buddha's teaching for you. So you need to dedicate yourself. And around a teacher gathers a sangha. That's what we have here. And you need that sangha if you're to practice. Because if you're on your own, you're just working to make your ego stronger. But when you're working closely with others, you're going beyond yourself. You're like what's your name? Yasha Saka and I are very good friends. Even though I don't know his name. So he can translate for me and I can speak through him, as it were, because we're so close. So I don't even think about him when I'm speaking. He doesn't think about me. We just speak. Because we're a part of the same sangha. We come very close. Sometimes we argue with each other. Sometimes he disagrees with me. It's terrible, really. It doesn't matter. I know sometimes that Yasha Saga doesn't agree with me because he just frowns a little bit. It never says, Subhuti, you're wrong. It just frowns slightly. His frown is more frightening than if he shouted. But that takes me beyond myself. I'm a very senior member of our order. People say things like, oh, he's the Dhammasena and all that. I could very easily begin to think, oh, I'm the Dhamma general. I could become very proud, huh? Maybe sometimes I do, I don't know. But my friends make sure I don't. They tease me, they laugh at me. They criticize me. They puncture my balloon. We need sangha. We need to practice the Dhamma with sangha.
आपल्याला धम्माचा आचरण करा संघासोबत धम्माचा आचरण करण्याची गरज आहे.
Because then we can get rid of those clashes.
जेणेकरून आपण आपल्या क्लेशांवर मात करू शकू.
We don't know all the clashes we have in us.
जे क्लेश आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला माहित नाहीये.
Our friends know them.
आपल्या मित्रांना ते माहिती आहे.
And they can help us to overcome them.
आणि ते आपल्याला त्यांच्यावर मात करण्यासाठी मदत करू शकतात.
When we come very close, those clashes get worked on.
आणि जेव्हा अशा प्रकारे आपण एकत्र येतो तेव्हा त्या क्लेशांवर आपण कार्य करतो.
Not always comfortable.
हे कार्य करणं तेवढं सतत सुविधाजनक असतं असं नाही.
But we need that if we are really to get rid of the clashes.
परंतु खरं जर क्लेशांवर मात करायची असेल तर ह्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता.
So if we want to master these dhammas, we need a teacher who can translate for us.
आणि म्हणूनच ह्या धम्मांमध्ये जर आपल्याला खरंच निपुण व्हायचं असेल तर आपल्याला धम्म कोणीतरी भाषांतरित करेल, कोणीतरी सांगेल अशा प्रकारचा शिक्षक हवा.
The Buddha's teaching is vast.
बुद्धाची शिकवण अतिशय विशाल आहे.
We need somebody who can make for us a teaching that works.
आणि अशा प्रकारे कोणीतरी आपल्याला पाहिजे की जो आपल्यासाठी जी शिकवण खरंच उपयोगात येईल, उपयोगी पडेल अशी देऊ शकेल.
And who can gather a sangha that will help us to become free.
आणि मग अशा प्रकारचा संघ आपल्या भोवती आला पाहिजे की जो आपल्याला मुक्त होण्यासाठी मदत करेल.
Then we have to practice broadly.
आणि त्यानंतर आपल्याला आपलं जे आचरण आहे ते विशाल केलं पाहिजे, विस्तृत केलं पाहिजे.
There's no good just practicing in one area of your life.
आपल्या जीवनाच्या केवळ एकाच अंगामध्ये आचरण करणं पुरेसं नाही.
You can come to the center and you can meditate.
तुम्ही केंद्रामध्ये येऊ शकता आणि अशा प्रकारे केवळ ध्यान करू शकता.
But then what happens when you're at home?
परंतु मग जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा काय?
At the center it's all maitri.
केंद्रामध्ये सगळी मैत्रीच असते.
At home maybe not.
आणि घरी कदाचित नसते.
But we have to be practicing the Dhamma all the time.
आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला धम्माचं आचरण केलं पाहिजे.
We have to be practicing the Dhamma in every area of our lives.
आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्येच आपल्याला आचरण केलं पाहिजे.
We have to be practicing the Dhamma becoming more integrated.
आपण धम्माला एक प्रकारे एकरूपतेच्या अर्थाने, समग्रतेच्या अर्थाने आचरण केलं पाहिजे.
Taking full responsibility for our own minds.
आपल्या मनाची पूर्ण जबाबदारी घेऊन.
That is, knowing our minds and taking responsibility for them.
याचा अर्थ असा होतो की आपल्या मनाला ओळखणं आणि त्याची जबाबदारी घेणं.
Then we have to be developing skillful states of mind.
आणि त्यानंतर मग आपलं जे काही मनाची कुशल मानसिक अवस्था जी आहे ती आपण विकसित केली पाहिजे.
That's what we do with maitri bhavana.
आणि ही गोष्ट आपण मैत्री विकास ध्यान साधनेच्या माध्यमातून, भावनेच्या माध्यमातून करतो.
We're learning to have a good state of mind.
आपण अशा प्रकारच्या चांगल्या मानसिक अवस्था निर्माण करण्याचं शिकतो.
Then we have to be developing real receptivity to the Buddha.
त्यानंतर खऱ्या अर्थाची बुद्धाबद्दलची ग्रहणशीलता आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे.
Real receptivity to our teachers.
आपल्या शिक्षकांबद्दल खऱ्या अर्थाची ग्रहणशीलता निर्माण करण्याची गरज आहे.
Receptivity to our friends.
आपल्या मित्रांच्या प्रति ग्रहणशीलता निर्माण करण्याची गरज आहे.
Receptivity to virtue, to goodness everywhere.
आणि जिथे कुठे चांगल्या गोष्टी आहेत, चांगले गुण आहेत त्यांच्या प्रतीची ग्रहणशीलता.
Then we have to be learning to die.
आणि त्यानंतर आपल्याला मरण सुद्धा शिकावं लागेल.
Well, that seems a strange thing to say.
खरं तर ही गोष्ट बोलण्यासाठी थोडी विचित्र आहे.
What we mean is we need to be learning to let go of self-attachment.
तर इथे आपल्याला आपली जी स्वासक्ती आहे तीला सोडण्यासाठी शिकावं लागेल.
We need to see the true nature of things.
गोष्टीची जी सत्य स्वभाव आहे त्याला बघायला आपल्याला शिकावं लागेल.
Finally, we need to be allowing ourselves to be reborn.
आणि अंतिमत आपल्याला पुनर्जीवित होण्यासाठी आपल्याला एक प्रकारे खुलं केलं पाहिजे, आपल्याला होऊ दिलं पाहिजे, पुनर्जीवित होऊ दिलं पाहिजे.
You remember the 22 pratigyas?
तुम्हाला आठवत असेल 22 प्रतिज्ञा.
What is that one? I feel as if I've been reborn. That today I've taken rebirth.
Yes. तर जणू काही मला असं वाटतंय की आज माझा नवा जन्म होतो आहे.
You need to really feel that.
तुम्हाला ते खरोखरच वाटलं पाहिजे.
You need to really feel you've left behind the old life and entered into a new one.
तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही जुने जीवन जे आहे ते मागे टाकलेलं आहे आणि नवीन जीवनात प्रवेश केलेला आहे.
That new life is the life of bodhicitta.
नवीन जीवन जे आहे ते बोधिचित्ताचं जीवन आहे.
So our practice of the Dhamma needs to be broad.
आणि म्हणूनच आपलं धम्माचरण जे आहे ते निश्चितच विस्तृत असायला हवं.
This is what a sangha can help us with.
आणि संघ याच गोष्टीसाठी आपल्याला मदत करू शकतो.
This is what a teacher can guide us in. So when we take this vow, this is what we essentially mean. We're not just going to do a little bit here. Then a little bit there. We're going to practice the whole Dhamma. And we're going to practice it in every area of our lives. But of course, it's not enough just to have a broad practice. It needs to be deep. It needs to be deeper and deeper and deeper. That's what this fourth vow is. There is the way of Buddha without comparison. Let us take the vow to accomplish it perfectly.
प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याचा.
This path leads to Buddhahood.
हा जो मार्ग आहे तो बुद्धाकडे आपल्याला घेऊन जातो.
It leads to complete freedom.
तो आपल्याला पूर्णपणे विमुक्तीकडे घेऊन जातो.
It leads to the point at which there's no longer any I left.
आणि तो अशा बिंदूपर्यंत आपल्याला घेऊन येतो जिथे अंतिमतः हा मी शिल्लक राहत नाही.
This is a stream of bodhicitta. You are just there for the service of others. You are just an expression of the Dhamma. So we need to keep going. We don't just do a little bit of Dhamma. And when you practice Dhamma, you find yourself getting happier. Not always immediately, but sooner or later you'll find yourself getting happier. And your life will go more smoothly. So you can think, okay, I'm going to just rest here. Alright, you just rest, you just relax. No need to make any more effort. Okay, I'm happy, I'm comfortable. I'm not doing anybody any harm. I'm quite happy. No need to do anything. But we have to keep going. We have to keep going until we reach the end. The strange thing is, when you reach the end, you realize something. You realize there is no end. There's only infinite expansion. Otherwise, we think of nirvana as like retirement. But when you reach nirvana, that is when you begin. So we take the vow to continuously go beyond. Whatever we've achieved, we go further. Whatever we realize, we open ourselves to more. We see the Buddha in the distance always before us. I don't know whether you have this story in India. You know the rainbow? Ramban, is it? Ram?
Dhanush,
Indra Dhanush. That's something else, yes. You know the rainbow. Well, there's a story in England that at the bottom of the rainbow there's a pot of gold. Well, I remember as a child trying to find that pot of gold. You see, the rainbow ends there. So you run there. But then the rainbow is over there. However close you get to the rainbow, it's always further away. The Buddha is like that. The Buddha is always the horizon. And you keep on working towards the horizon. So you're taking the vow never to rest. Never to stop your efforts. Always to move towards the Buddha. Of course, as you move towards the Buddha, you find yourself carried by that stream of the Dhamma. And you yourself become what carries everybody across. You become the ship of the Dhamma. And all beings can cross with you. This is the vow. These are the vows that Baba Saheb gave to us in his last great work. They're very profound indeed. And I hope I've given you a little flavour of their meaning. Actually, if you contemplate those vows very deeply, it can take you the whole of the rest of your life to understand them at all. But I hope you've got the main idea. We want to help all beings to get free from suffering. The only way we can do that is by giving up ourselves. Giving up our attachment to self. Opening ourselves up to the state of mind that goes beyond I. That means we have to get rid of the kleshas from inside us. Because those kleshas stop bodhicitta from arising. And we get rid of those kleshas by practicing the Dhamma. We place ourselves in training. We take on a teacher. We enter a sangha. And we practice broadly in all areas of our lives. And our attitude in practicing is that we will go as far as we can. Actually, we practice to go beyond as far as we can. We dedicate ourselves to Buddhahood itself. So I hope this gives you a strong sense of what it is that we need to do. But don't let us forget this word vow, pratigya. It's very easy to say. Everybody at the beginning, or most people at the beginning, said those words. But it's something very serious to say those words. If you are not going to act on those words, don't say them. If you've said them, act on them. That means you need to look at your life. That means you need to change your life. You need to take responsibility for changing yourself. And if enough of us do this, we can really change this country. We can really change this world. What a sad world it is. If you look at the news, it's full of suffering. So many wars, so much cruelty. So much injustice, so much oppression. Brothers and sisters, let us together change this. This was Baba Saheb's last message to you. And to me. And to Tibor in Hungary. Let's change this world. Tibor is trying to help with his friends change the oppression that gypsy people suffer. There's much suffering in Britain too. There's so much suffering here in India. Let us take the vow to change it. And let us realize we can only do that with bodhicitta. Thank you. Namo Buddhaya.